चंद्राय च अरुणाय च नमः शृंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः शंभवे च मयोभवे च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवकराय च नमस्तीर्थ्याय च पूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आचार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च सैन्याय च नमस्तिकत्याय च प्रवाह्याय च नमः हिरण्याय च प्रपथ्याय च नमस्तिकशिलाय च क्षयणाय च नमस्तपर्जिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काष्ठ्याय च गह्वरेष्ठाय च नमो ओहरदय्याय च निवेष्ट्याय च नमः पागसव्याय च रजस्याय च नमः शुष्याय च हरित्याय च नमो लोप्याय च लप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमोपगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आक्षीदते च प्रक्षीदते च नमो वः कीर्केभ्यो देवानाहृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमः आमीवत्केभ्यः परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सत्यत्व पूजे करता आता सादर करतो.
परमांश सद्गुरु स्वामी नित्यानंदनाथाय आता असो हे किरीटी परिप्रिया किया गोष्टी गुणा भाव उठी आवडेगा. माऊली म्हणतात त्याप्रमाणे आपल्या आवडत्या माणसाविषयीच्या दृष्टी निघाली असताना सांगणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची आवड जशी अधिक दुप्पट वाढते त्याप्रमाणे स्वामीजींच्या या आठवणी सांगताना त्यांच्याबाबतच्या आपल्या आवडीतही दुप्पीने वाढ होत चालली आहे. 1 ऑक्टोबर स्वामीजींचा जयंती उत्सव जवळ आला. भाव सुमनांची केंद्रामध्ये लयलूट चालू आहे. त्यामध्ये मलाही 2 पाकळ्या अर्पण करायला मिळत आहेत. ती दोन्ही स्वामींची कृपा. सद्भक्त अमृताई गद्रे यांच्या वाड्यातील एका सोमवारचे दाल गोदावरी प्रवचन. वेळ सायंकाळी 5:30. ऑफिस सुटल्या सुटल्या घरी आलो. हातपाय धुवून प्रवचनासाठी जाईपर्यंत 6:30 होत आले. वाड्यात 12 श्रोत्यांची गर्दी. श्रवणात तल्लीन झालेली. काही उभे तर काही मेरेल त्या जागेवर बसलेली. आत जायचा रस्ताच बंद. तेव्हा दारातच उभा राहिलो. कानावर स्वामींच्या आवाजात उडी उभी पडली. देहा तीच वस्तू आहे. ते तू परत जम्मप आहे. देह संगणस आहे तुझ विजयाची. स्वामीजींनी प्रवचनाचा शेवटच केला. श्रोते मंडळी नमस्कार करून परत बाहेर पडतायत. निदान नमस्कार कधी करायला मिळेल या आशेनं गर्दीतून वाट काढी पुढे सरकत व स्वामीजी आसनावरून उठून पाय उतर झाले. डोक्यावर काळी पिशवी, अंगात पांढरा शर्ट व धोतर या पेहरावात ओसरीवरील मंदिरात आले. त्यांच्या पुढे अंबुताई हातात आरतीचे ताट घेऊन द्या. उभ्याने टाळी वाजवून स्वामीजी आरती म्हणतायत. मीही त्यांची मागे उभं राहून आरती सहभागी झालो. आरती संपल्यावर स्वामीजी मोठ्या भावाने शिरसाष्टांग नमस्कार घालतायत. आता आपल्याला स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून चांगला नमस्कार करायला मिळणार अशा तयारीत असताना जवळच उभे असलेल्या डॉक्टर सुषमाताई आता स्वामींना नमस्कार करू नका असे मला सांगतात. त्यावर मी बरे म्हणून तसा साथ धरून सुषमाताई जवळ उभा आणि आश्चर्यांची गोष्ट म्हणजे माझे समोरून जाताना स्वामीजी माझ्या पुढे चालले. तुम्हाला नमस्कार करायचा करा नमस्कार असे म्हणतात. माझे डोळे पाणवतात. मोठ्या आवेगाने स्वामीकरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. तेव्हा पाच सुखी महाताने आशीर्वाद देत हरी हरी म्हणत पुढे जातो. याप्रमाणे लळे याचे लळे आणि मनोरथांचे मनोरथ पुरविणारे स्वामी पुढे गेल्यावर सुषमाताई मला म्हणाल्या प्रवचन संपल्यावर त्याच ठिकाणी सर्वांचे नमस्कार होता. तेव्हा तुम्ही नमस्कार केला ना? मी म्हटले नाही. मी कांचीपुरमची उठूच शकलो नाही. स्वामीजी उठून इकडे आरतीला आले आणि इकडे त्यांना नमस्कार करायचा नसतो हे मला आज तुमच्याकडून कळलं. त्यावर त्या म्हणाल्या ठीक आहे चला केला ना नमस्कार. मी म्हटलं होय स्वामीजींच्या कृपेमुळेच हे घडलं. असो यापुढील दुसरा प्रसंग आहे. January 1988 मधील मुंबईला शासकीय मीटिंगसाठी गेलो असता परत येताना ठाण्याला बहिणीला भेटायला गेलो. 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवशी तिच्याबरोबर बाहेर रोड क्रॉस करताना एका रिक्षाने मला घडत देऊन पाडली. बहिणीने तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणी डाव्या पायाच्या सुजाचे फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. सूज उतरेपर्यंत फ्रॅक्चर लिहून ठेवले. 16 तारखेला सकाळी ऑपरेशन करू असे डॉक्टर म्हणाले. पुण्याला घरी 14 तारखेला कळाले. 15 तारखेला सकाळी लक्ष्मीताईने स्वामीजी नाही घेतली. ते क्षणभर गंभीर झाले. 16 तारखेला सकाळी ऑपरेशनच्या आधी पुण्याहून घरची मंडळी आली. बरोबर लक्ष्मीताईंची चिठ्ठी. तिने लिहिले स्वामीजींना तुमच्या अपघाताबद्दल सांगितले. ते क्षणभर गंभीर झाले. म्हणाले आता 2-2.5 महिने तरी त्यांना पूर्ण विश्रांतीच घ्यावी लागेल. त्यांच्या घरचे मंडळीबरोबर हा प्रसाद पाठवा. माझे हरिस्मरणपूर्वक आशीर्वाद करा. सगळं काही ठीक होईल. धीराने राहावे. तिथीबरोबर खडी साखरेच्या प्रसादाची थोडी आणि सरलाताईंनी पाठवलेले तीर्थ अंगार अंगार मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वीच मिळाला. फार मोठा दिलासा तर मिळालाच. पण आता स्वामीजीच पाठीचे आहेत या विचाराने हिंमत वाढली. भीती गेली. ऑपरेशन स्वामीने अर्थातच चांगले झाले. उभ्यामध्ये स्टीलचा छोटा बॉल बसवण्यात आला. पुढे 16 जुलैपर्यंत माझे केंद्र त्यांनी बंद झाले. परंतु केंद्रातील दररोजचे कार्यक्रम लसूतेईच्या डोळ्यांनी पाहत आणि तिच्या कानाने ऐकत होते. आणि 16 जुलै रोजी मायामधील शनिवारच्या संध्याकाळच्या केंद्रात काठीचा आधार घेत आलो. स्वामीजींना डोळे भरून पाहिले. नमस्कार केला. तेव्हा धीर देत म्हणाले प्रभू कृपेने मोठ्या संकटातून बाहेर पडले. केवळ फ्रॅक्चरवरच निभावले. आता चांगली काळजी घेणार. आनंदात राहा. कुठे बसणार? त्या कोपऱ्यातल्या कोठीवर बसा म्हणतो. पुढचा प्रसंग आहे 1988 मधील लोणावळा जवळील भांगारवाडीला स्वामीजींचे प्रवचन. तेथील रहिवाशांनी स्वामीजींना आमंत्रित केले ज्ञानेश्वरी पारायण समारोपासाठी. तसे केंद्रामध्ये निवेदन करण्यात आले. सद्भक्त अण्णा मातूकडे येऊ इच्छिणाऱ्या साधकांनी नावे नोंदवावीत असे सांगण्यात आले. पुणे ते लोणावळा व परत असा लोकलने प्रवास करायचा होता. अण्णा मातू, गजानन, विलास, चंद्रकांत शिंदे, कांचन, वीणा, जयू, कांचनची आई वगैरे साधकांच्या मेळाव्याबरोबर मीही सामील झालो. लोणावळ्याला उतरून तिथून सुमारे 1 किलोमीटरवर ती भांगारवाडी कार्यक्रमाचे ठिकाण पायी जायचे होते. काठीच्या आधारे सहजपणे चालत गेलो. मोठा मंडप घातलेला, स्टेजवर ज्ञानोबांची मूर्ती, पाठीमागे विठ्ठल रुक्माई, समोर लोड सख्यासहित पांढऱ्या शुभ्र चादरीने सुशोभित केलेली बैठक, स्वामीजीसाठी समोर चौरंगावर ज्ञानेश्वरी ग्रंथ, पुण्याहून आलेली मंडळी समोरच आसनस झालेली, त्यांच्या मागे पारायणात सहभागी झालेली तिसरी मंडळी, मला खाली मांडी घालून बसता येत नसल्याने समोरच काही अंतरावर असलेल्या मारुतीच्या मंदिराच्या पायरीवर मी बसलो. इतक्यात सद्भक्त गोळे काकांच्या गाडीतून सरलाताईसह स्वामीजी उतरले. स्टेजवरील माऊलींना पंढरीरायाला नमस्कार करून सभोवार प्रेमदृष्टीने पाहत कानापूर्ण झाले आणि संयोजक श्री हरिभाऊ पाटील प्रस्थाना करू लागले. आज आपल्या या भांगारवाडीत खरोखरची दिवाळी साजरी होत आहे. स्वामी माधवदासांचे पाय लागणे ही भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीचे रसाळ प्रवचन काय आता आपल्याला ज्ञानाच्या दिवाळीत न्हाऊ घालणार आहे. त्यांचा आपण प्रथम सत्कार करूया. सत्कारानंतर माईकवर ठटक करीत अखंड मंडलाकारम या प्रार्थनेने स्वामीजी सुरुवात करतात. दयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचकासे माझे जे जन्म सहसी ओळगी जे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंदीही नसे वरी योगियाचीही मानसे उमरडोणी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नाम घोषू बरवा तरीची माझा. ज्ञानेश्वरी अध्याय 9. गेला आठवडाभर आपल्या या भांगारवाडीमध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, नामस्मरण आणि प्रवचन आदींचा मोठा जल्लोष चालू आहे. तुमची ही भांगारवाडी दुमदुमून गेल्याची दिसते. माऊलीच्या दृष्टीने ही भांगारवाडी सुवर्णाची सोनेवाडी झाली आहे. भांगार म्हणजे सुवर्ण, जसे 15व्या अध्यायाच्या गुरुनमनाच्या ओव्यात म्हटले ना, प्रेमाचे नि भांगारे निर्वाळवणे नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे ते. प्रेमाच्या सुवर्ण साखळ्या करून सद्गुरूंच्या सुकुमार पायामध्ये घालू तशी ही भांगारवाडी खऱ्या अर्थाने आज सुवर्णाची सोनेवाडी झाली आहे. साक्षात श्रीहरी गेला आठवडाभर येथे नांदतो आहे की जो स्वतः सांगतो की मी एक वेळ वैकुंठातही नसेल सूर्यमंडळातही एक वेळ दिसणार नाही इतकेच काय तो निवडी जनांच्याही मनाला ओलांडून जाईल. परंतु मी हंकास कुठे असेल तर माझ्या नाम घोषाचा जल्लोष करणाऱ्या मंडळीत मी नक्की सापडणार. माझ्या नामाचा महिमाच तसा आहे असे खुद्द भगवंत ग्वाही देत आहेत. आणि इथे तर आठवडाभर अखंड नाम सप्ताह चालू आहे. ज्यांनी ज्यांनी या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणात, हरिकीर्तनात, प्रवचनात आणि नामस्मरणात सहभाग घेतला ते सर्वजण धन्य आहेत. अशा सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल संयोजक तथा सर्वांचेच मी आभार मानतो. हरी ओम तत्सत असे म्हणून बोला कुंडली हरिविश्वी.
Thank you.
तुलसीदास भक्त महता की ममो हृदय कुंज निवास गुरु माझा हृदयभूमी मध्ये आपण निवास करावा असं तुलसीदास भक्त म्हणतात. रामचंद्रांना आपल्या हृदयभूमीमध्ये निवास करण्यासाठी प्रार्थना केली. आपल्या हृदयभूमीमध्ये हृदय सिंहासनावर विराजमान झालेले रामचंद्र कसे असावे, नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम असे नित्याच उमललेल्या कमल फुलाशी कमल दलाशी स्पर्धा करून त्यालाही माग टाकणार असे प्रसन्न, वामाम कारुध सीता आणि ज्यांच्या बाजूला सीता माई आहे असे अर्थात त्यांची प्रसन्नता आपल्या सर्व हृदयाला देखील व्यापून राहिलेली आहे. त्या प्रसन्नतेचा स्पर्श अनुभवत आपण नाम घेणार आहोत.
श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम,
प्रभु रामचंद्रांचा परमात्मतेचा प्रसन्न स्पर्श आपल्या आत्मस्वरूपाला होत आहे. आपल्या ठिकाणी देखील त्यामुळे प्रसन्न परमात्मता शांती समाधान सहज सहज वास करून राहत आहे. प्रत्येक नामाबरोबर त्याचा स्पर्श आपल्याला होत आहे.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जन्म म्हणजे आपल्या हृदयात आपल्या अंतःकरणामध्ये राम भावनेचा परमात्म भावनेचा उदय होणं. राम जन्मभूमी म्हणजे आपल्या हृदयात परमात्म भावनेचा ज्या ठिकाणी उदय होतो ती जागा परमार्थाच्या दृष्टीने या राम जन्मभूमीबद्दल मी सांगतो आहे. ऐतिहासिक महापुरुष म्हणून रामचंद्रांची जन्मभूमी आहे तर आपल्याकडे या सगळ्या खऱ्या गोष्टी होऊन गेल्या, काल्पनिक नाही आहेत. रामाचा जन्म देखील झालेला आहे आणि रामाचं चरित्र देखील घडलेलं आहे. रामचंद्रांनी दक्षिण दिग्विजय देखील केलेला आहे आणि रामचंद्रांनी रामराज्य देखील निर्माण केलेलं आहे. या दोन गोष्टींचा ताळमेळ घालायचा कसा? आज एक निकाल कोर्टाचा येणार आहे. काय जो निकाल असेल आपल्याला माहित नाही. एक वेळ या देशामध्ये या भूमीमध्ये अशी होती की राज्यकर्ते परमार्थी होते नव्हते असा प्रश्न नव्हता, पण त्यांच्या धर्मनिष्ठा या विशिष्ट प्रकारच्या होत्या. जगातल्या बाकीच्या सगळ्या राजांसारखेच ते राजे होते आणि सगळ्या इतर राजांसारखेच कर वसुलीसारखी राज्य ते कर वसुली करून राज्य करत होते. मात्र धर्मनिष्ठांचा प्रश्न या भूमीमध्ये नव्हता. आणि जेव्हा कोणी आक्रमक आले आणि इथले स्थानिक राज्यकर्ते निष्प्रभ झाले आणि आक्रमक जेते म्हणून इथं वावरले, तेव्हा जेते अर्थात ज्या पद्धतीने वर्तन करत असतात, आपण पाहिलं इराणमध्ये जेते इराकमध्ये कसं वर्तन करून राहिलेले आहेत, अफगाणिस्तानमध्ये जेते कसं वर्तन करून राहिलेले आहेत, तसं वर्तन इथं घडलं. जुन्या खुणा पुसून टाकणे आणि नवीन खुणा निर्माण करणे असं काम स्वाभाविक जेते करत असतात. तसं काम झाल्यानंतर ऐतिहासिक राम आणि पारमार्थिक भावनेमधला राम याच्यातल्या कुठल्याच खुणा पुसल्या गेल्या नाही. पण ऐतिहासिक जो पुरुष राम त्याचं महत्वाचं मुख्य मंदिर, अजून बरीच मंदिरं अयोध्येत आहेत असं मी ऐकलं, मी कुठंच गेलो नाहीये. 25 मंदिरं अयोध्येत आहेत रामचंद्रांची आणि प्रत्येक ठिकाणी जागा दाखवली जाते खात्रीपूर्वक की इथंच जन्म झाला. तो तिथल्या देवळाच्या मालकांचा आणि पुजाऱ्यांचा प्रश्न आहे. ते सांगतात की हीच खरी राम जन्मभूमी आहे. अशी 25 मंदिरं आहेत असं मी ऐकलं. पण सर्वांची श्रद्धा आणि निष्ठा एका विशिष्ट जागेवर मात्र आहे. आणि ती जागा जी ऐतिहासिक पुरुष राम त्याच्या जन्माची भूमी तिथं मशीद आहे की हे वास्तव आहे. 500 वर्षांपूर्वी तिथं मशीद झाली. जे ते ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने ते झालं. या जेत्यांकडून हा देश आणि कोणी बळकावला, अनेक दुसरे लोक इथं राज्य करायला आले तेही जेतेच होते.
मूळ राज्य करणारे जे होते ते आणि नंतर जे जेते म्हणून राज्य करत होते ज्यांनी मशीद निर्माण केली त्याच्याऐवजी दुसरेच जेते म्हणून इथं आले आणि त्यांनी परत जाताना या देशातून परत जाताना ज्यांच्याकडं हे राज्य सोपवलं त्यांना धर्मनिष्ठा नव्हत्या. इतिहास असा आहे की त्यांना कोणतीही धर्मनिष्ठा नव्हती. त्यांना राज्य करायचं होत, राज्य करायला उत्सुक अशा मंडळींकडं राज्य सोपून आणि त्यातल्या त्यात त्यांना जे रिलायबल वाटले अशा लोकांकडे राज्य सोपून त्यांनी दिले. त्यामुळे हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशामध्ये राज्यकर्त्यांची मानसिकता ऐतिहासिक महापुरुष राम त्याच्याबद्दल विशेष काहीही नव्हती आणि आजही नाही. आणि ज्यांना त्या ठिकाणी काही करायचं आहे मंदिर वगैरे तर तेही इथल्या बहुसंख्य लोकांच्या मानसिकतेचा आधार घेऊन सत्तेवर जायचं आहे असं दुर्दैवाने सिद्ध झालं. असं असल्यामुळं परमार्थी माणसाने परमार्थी व्यक्तीने या प्रश्नामध्ये केवळ पाहत राहण्यापेक्षा दुसरं काहीही नाही. जेव्हा त्याच्याबद्दल खास करून आशेचा किरण निर्माण झाला तेव्हा ज्यांनी तो आशेचा किरण निर्माण केला त्यांनी राज्य मिळवण्यातच धन्यता मानली आणि त्याच्या पुढे काहीही केलं नाही. ते असं म्हणायला लागले की आमच्याकडे तेवढी मेजॉरिटी नव्हती पण एक सत्ता या कारणाकरता ज्यांनी उलथून पाडली रथयात्रा वगैरे काढून त्यांनी या कारणाकरता स्वतःची सत्ता मात्र सोडली नाही. तेवढे जर बेधडक असते तर स्वतःची सत्ता सोडायला हरकत नव्हती आणि या कारणाकरता परत एकदा जास्त मेजॉरिटीने निवडून येण्याचा प्रयत्न करायला देखील काही हरकत नव्हती. पण सत्ता पाडण्यामध्ये त्यांनी रस दाखवला पण आलेली सत्ता सोडण्यामध्ये त्यांनी रस दाखवला. या व्यासपीठावरून कधीही राजकीय वक्तव्य होत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. याच्यामध्येही जास्त राजकीय भागात बोलणं हे मला करायचं नाहीये पण आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न आणि परमार्थ याचा परस्पर संबंध काय असा प्रश्न तरी निश्चित निर्माण होतो म्हणून मी बोलतोय. त्यामुळं जेते अर्थात राज्यकर्ते ज्या मानसिकतेचे असतात त्याच्यापेक्षा वेगळं फार मोठी राज्यक्रांती झाल्याखेरीज होत नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा फार मोठी राज्यक्रांती करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे समाज ठरवेल. पण जे कोणी या प्रश्नांच्या बाबत उत्सुक आहे त्यांचा जो अभिमान आहे तो अभिमान आणि अंतरंग परमार्थ याच्यात फार तफावत आहे हे मात्र निश्चित आहे. आता आपण जे काही केलं नाम घेतलं तेव्हा जे समाधान मिळालं ते समाधान आणि मी तुमच्या समोर काही वैचारिक कोडी टाकतोय अशा रीतीने बोलायला लागल्यावर हा विचार समजून घेण्यामध्ये देखील कसा ताण आहे ते तुमच्या लक्षात आले. याच्यात कुठलं समाधान नाहीये. आणि कुठल्याही परमार्थाकरता म्हणून हे चाललेलं असावं असं वाटत नाही. असंही त्यामुळं अर्थात याच्यावर जास्त वेळ वाया घालवणं साधकही योग्य नाही एवढं तुमच्या समोर सांगण्याकरता म्हणून मी हा विषय उघडला. अति वेळ वाया घालवण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. आयुष्याचं आयुष्य निघून गेली तरी देखील काही प्रश्न सुटत देखील नाहीत जे सोडवण्याची इच्छा नाही. दोन समाज जेव्हा एकमेकांविरुद्ध उभे राहतात तेव्हा थोडीशी अवघडच गोष्ट होऊन जाते. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. असं असल्यामुळं वरकरणी राम राम जन्मभूमी गरिमा हिंदीत जो गर्व म्हणून शब्द आहे तो आणि मराठीत त्याची छटा वेगवेगळी आहे. गर्व से कहो पण हिंदीच्या अंगाने देखील गर्व याबाबत गरिमा बाळगणं हे खूप चांगल्या परमार्थामध्ये किती बसत असेल आणि बसत असेल तरी ते सत्यात किती उतरेल याचा फार शंका आहे. एक प्रश्न असा आहे की पूर्वी ऋषीमुनी ध्यानधारणेमुळे भूतकाळ व भविष्यकाळ जाणत होते असे पुराण काळच्या गोष्टींवरून समजते. ध्यान केल्याने आपणास तसे ओळखता येईल का? मी तुम्हाला जर सांगितलं की ध्यान केल्याने आपणास कसं ओळखता येईल तर तुमच्यात काय फरक पडेल? मी तुम्हाला सांगतो की ध्यान केल्यामुळं ऋषी मुनींसारखं तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळ ओळखता येतील तर तुमच्यात काय फरक पडेल? ऋषी मुनींसारखं ध्यान करणार आणि ध्यान केल्यामुळं आपल्याला तसं ओळखता येणार नाही असं म्हटल्यामुळं तुम्ही जे काही थोडं बहुत ध्यान करत असाल 15 मिनिटं 20 मिनिट पाऊण तास ते सोडणार आहात का? मी माग जसं म्हणलं तसं काही प्रश्न खरंच हे सिन्सिअर प्रश्न असतात पण ही बुद्धीची खुजली आहे एवढं लक्षात ठेवा. अगदी सिद्ध झालं ध्यान केल्यामुळं तुम्हाला हे सगळं जाणता येईल तरी ऋषी मुनींनी एवढं ध्यान तुम्ही करू शकत नाही आत्ताच्या परिस्थितीत. बरं का, जेव्हा तुम्हाला 8-9 तास कामाला जायला लागतं परत यायला लागतं ऋषी मुनींच्या वेळेला त्यांची पत्नी वगैरे किती अनुकूल असं ते सगळं दाखवलेलं असत. तुम्ही रामायण महाभारत या सिरियल पाहिल्यात का तर तुम्हाला समजेल की त्यांची घरं कशी आदर्श. पुरुषांच्या दृष्टीने आदर्श म्हणजे बायका त्यांचं सगळं ऐकतात अशी. तर आत्ताच्या काळामध्ये याच्यातलं काही उपस्थित नाही. पण एवढं तुम्हाला सांगतो की ध्यानाचा उद्देश हा आपलं स्वरूप जाणणं याच्यापेक्षा अन्य नसावं. आपल्या आत असणारा आनंद समजणं याच्यापेक्षा अन्य ध्यानाचा कोणताही उद्देश नसावा. आपलं मन शांत व्हावं, निर्विचार व्हावं, निस्तरंगतेमध्ये निष्कंप आत्मचैतन्य प्रत्येकीला यावं, त्याच्याशी आपण एकरूप होऊन क्षण 2 क्षण 4 क्षण जितका जास्त काळ मिळेल तितका समाधानाला प्राप्त व्हावं हे अधिक चांगलं आहे. भूतकाळ किंवा भविष्यकाळ जाणण्यापेक्षा देखील दुसरा एक प्रश्न आहे, विषय म्हणजे नेमके काय ते समजत नाही. एखादी इच्छा होणे म्हणजे विषय आहे का? कब्भर चहा प्यायची इच्छा झाली किंवा एखादी गोष्ट कराविषयी वाटली तर तो विषय होऊ शकतो का? गाणे ऐकणे किंवा चित्र काढण्याची इच्छा होणे म्हणजे विषय आहे का? परमार्थात विषय म्हणजे विष आहे असे म्हटले आहे म्हणून विचारावेसे वाटले. जो विषय आहे तो विषय तुमचा जो जी इंद्रियांची इच्छा तुमचा सगळा दिवस व्यापून राहते त्याला विषय असं की ज्याच्या खरी दिवसभरात तुम्हाला काहीही सुचत नाही त्याला विषय असं म्हणा. मी असं ऐकलं कोणाच्या तरी प्रवचनातून की एका आजीबाईंनी आपले यजमान गेले म्हणून एका वर्षाकरता बेसनाचा लाडू सोडून दिला. असं म्हणतात की आपल्याला आवडती गोष्ट सोडून द्यायची, काही ना काहीतरी प्रथा पद्धती पडून जातात. यांनी केलं म्हणून त्यांनी केलं, त्यांनी केलं म्हणून आणि कोणी केलं म्हणून देखील या पडून जातात. म्हणजे असं करायलाच हवं असं नाहीये, पण त्यांनी सोडून दिला. आणि त्यांना पुराण ऐकताना देखील पुराणापेक्षा बेसनाचा लाडू आठवायला लागला. त्या तीर्थयात्रेला गेल्या तर तिथेही त्यांना तो बेसनाचा लाडूच त्यांच्या भोवती फेर धरून नाचायला लागला. असं जेव्हा होईल तेव्हा त्याला विषय असं म्हणतात. त्यामुळे एक कपभर चहाचा प्याला किंवा एखादी गोष्ट कराविषयी वाटली पण ती कराविषयी वाटते आणि तुम्ही करू शकत नाही अशी गोष्ट जर तुम्हाला रात्री झोपेत दिसत असेल, सकाळी तिची आठवण होत असेल, दुपारी आठवण होत असेल, रामाच्या खेरीज म्हणजे परमार्थाच्या खेरीज त्याची आठवणच फार प्रबळ फार बलवत्तर अशी होत असेल तर त्याला तुम्ही जरूर विषय समजा. नाहीतर छोट्या छोट्या छोटे छोटे संकल्प हे मनुष्य करतच असतो. एकदा ही गोष्ट करायची आहे, एकदा तुमच्या घरी यायचंय, एकदा तुमच्या घरी चहाला यायचंय, तर हे एवढे विषय समजू नका. स्वैरपणाने आपण अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टी बोलत असतो तर त्याला विषय समजू नका. सामान्य जीवनाच्या रहाटीमध्ये या गोष्टी येतात, पण परमात्म्याखेरीज किंवा अंतिम कल्याण ज्याच्यामध्ये आहे अशा की ज्याचा वेध लागावा त्याच्याऐवजी ज्याचा वेध अन्य ज्या गोष्टींनी तुम्हाला 24 तास लागतो त्याला मात्र तुम्ही विषय समजा. गाणं ऐकणं चित्र काढण्याची इच्छा होणं म्हणजे विषय का? आता मी जे उत्तर दिलं याच्या प्रकाशात हे तुम्ही ठरवा. पण सतत गाणं ऐकावं असं वाटत असेल, ध्यान सोडून नामस्मरण सोडून आपली आतली शांती आहे ती सोडून, तर मात्र त्याला तुम्ही विषय समजा. याच्यातून पुढच्या सत्संगात एक उपप्रश्न येऊ शकतो म्हणून खरं म्हणजे मी म्हटलं की ते तुमचं तुम्ही बोला, पण तरी चुकून हे वाक्य मी बोलून गेलो. याचं कारण पुढच्या सत्संगात एखादा प्रश्न येऊ शकतो की गाणं ऐकता ऐकता आम्हाला समाधान प्राप्त होतं, मग तो विषय आहे का? असं याला फाटे फुटतील. तरी देखील बाह्य सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्यानंतर एवढंच नव्हे, सगळं जगत आणि मन देखील नाहीस झाल्यानंतर समाधानाचा प्रत्यय येणं हे जीवनामध्ये गाणं ऐकण्याच्या समाधानापेक्षाही वरिष्ठ आहे हे निश्चित लक्षात ठेवा. कारण गाणं ऐकण्याचं जे समाधान आहे ते अवलंबित्वच आहे. जेव्हा तुम्हाला गाणं ऐकायला मिळणार नाही तेव्हा काय हा प्रश्न राहील, तेव्हा मग अशी गोष्ट तुम्हाला विषय म्हणून निर्माण होईल हे निश्चित. जरी आता तुम्हाला गाणं समाधान देत असलं तरी, कारण कोणत्या कारणाने सीडी इकडून तिकडून घेताना पडली आणि फुटली तर मग काय करणार? आणि त्या गावात तुम्हाला हवी ती सीडी मिळाली नाही. आता मी सीडी सीडी असं म्हणतो, टेप रेकॉर्डर म्हणत नाही, रेडिओ म्हणत नाही. आणि चित्र काढण्याची इच्छा, तर त्याच्याबद्दल तर मला चांगलंच माहिती. मी जेव्हा चित्र काढायचो तेव्हा कधी कधी ही एक सुरसुरी असते, असा विषय डोक्यात पक्का होतो माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो। तो विषयासारखाच असतो की सकाळी उठल्यानंतर कधी कधी असं व्हायचं की थोडा वेळ आहे आंघोळीला म्हणून सुट्टी आहे रविवार आहे। पूर्वीची गोष्ट सांगतोय, कॉलेजमध्ये जात होते तेव्हा थोडा वेळ आंघोळीला आहे आता काहीच नाहीये म्हणून ते चित्र काढायला घेतलेलं। चांगलं 2-3-4 वाजता चित्र पूर्ण झाल्यावर मग आंघोळ अशी परिस्थिती होऊन जाते। ते एकदा सुरू केल्यानंतर झाल्याशिवाय काही करता येत नाही असं वाटतं। जेवायला देखील जर बोलवलं तर नको म्हणायची वेळ येते, नको। किंवा त्या जेवणात लक्ष नाही आणि जेवण केलं आणि मग परत कधी आपण चित्र काढायला बसतोय असं होतं। त्यामुळे याला काय म्हणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा। पण परमात्म्याखेरीज इतकी ओढ अन्य कशाची लागू नये असं वाटल्यावरून म्हणजे ते सोडून दिलं। मी एका चित्रकाराला सांगितलं, जे चित्र इथं पुण्यात अशी कितीतरी मंडळी आहेत की जे तुम्हाला उत्तम रीतीने मार्गदर्शन करतात, तर ते म्हणायचं त्यात काय एवढं मग ठरवून टाकायचं की चित्र काढून मगच आंघोळ करीन। जर त्यांना त्याचं विशेष काहीच वाटलं नाही ते म्हणायचे मग आधी म्हणजे थोडस चित्र काढून मग आंघोळीला जाऊ असं म्हणायचंच कशाला। ठरवतानाच ठरवायचं की चित्र काढून मगच आंघोळीला जाईल असं म्हणाय। त्यामुळं त्याबाबत असणाऱ्या खूप आवडीचाही तो प्रश्न आहे। पण मी परमार्थाच्या बाजूने तुम्हाला सांगतोय, परमार्थाच्या बाजूने उत्तर देतोय की जर जीवन निर्माण करायचं असेल तुम्हाला तुमच्या स्वतःचं, तर बाकीच्या सगळ्या बाजूने प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काही कला, काही गुण, काही विशेष छंद हे असूच शकतात। पण जर ते परमार्थ करत असताना त्या छंदामुळे जर डायव्हर्शन होत असेल तर त्याच्याऐवजी ते सगळे छंद देखील परमार्थाकडे एकत्रित करावेत जर टोकाचा परमार्थ करायचा असेल तर, आणि एक परमार्थच करावा असं असेल तर मात्र आपल्या सगळ्या शक्ती एकत्रित होतात आणि त्यामुळं केला जाणारा परमार्थ हा विलक्षण असा होण्याची शक्यता असते। त्यामुळं जर टोकाचा परमार्थ करायचा असेल तर माझं हे उत्तर समजून घ्या, टोकाचा परमार्थ करायचा नसेल तर तुम्ही काय जे करायचं ते करणारच आहात, गाणी ऐकणार आहात, चित्र काढणार आहात, मैफलीला जाणार आहात आणि जेव्हा काही नसेल तेव्हा इथं ऐकायला येणारच आहात। त्यामुळे तो प्रश्न नाही। काही काही मंडळींचं असं असतं की सगळं आम्ही करणार आणि केंद्र तर चालू आहेतच की केंद्राच्या वेळांना, जेव्हा इतर काही नसेल तेव्हा इथे येऊन आम्ही बसणारच आहोत कारण ही आमची एक आवडच आहे, जशा त्या आवडी आहेत तशा। तर अशा लोकांकरता मी काही सांगत नाहीये कारण तुम्ही तुमचं जीवन आधीच जगायचं ठरवलेलं आहे कसं जगायचं ते, पण ज्याला आर या पार अशा पद्धतीने जगायचं आहे त्यांच्याबद्दल मी मात्र निश्चित सांगतो की सगळ्या गोष्टी कुठेतरी एकविध केल्याखेरीज बाकीच्या सगळ्या आवडी सोडून जसं रामकृष्ण म्हणत असत की एकाच ठिकाणी 50 फूट खणलं की पाणी लागणारच, 10 ठिकाणी 5-5 फूट खणून ते पाणी लागणार नाही असं म्हणायचं, तर त्या पद्धतीने मात्र मी परमार्थाकरता उत्तर देतो एवढा पण लक्षात ठेव। आपण डोळे मिटून 1 मिनिटभर शांत बसूया।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
या रविवारी आपल्या इथं सकाळी स्वागत।